भाग 34 आजार. फिलिप याना चौथा अध्याय 6-7 वचन. याकोबाची पत्र 5:13-16 वचन. जेव्हा परमेश्वरना लोक आजारी पडत तेव्हा हे काम केलं पाहिजे. जागावरच गुडघे टेकून प्रार्थना केली पाहिजे. तशी परमेश्वरवर भरोसा ठेवायला पाहिजे. जर परमेश्वरनी इच्छा असेल तर तो बरा होईल. परमेश्वर आपल्यावर प्रेम कर आणि ज्या काही आपले जीवन म आजार समस्या जी काही येईल देव संकट पासून त्या सोडव. देव आम्हाला रोग पासून सोडवायना प्रयत्न कर.